या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत रसायू कॅन्सर क्लिनिक पुणे। श्रोते हो नमस्कार। पुण्यातील रसायू कॅन्सर क्लिनिकतर्फे आयोजित कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद या कार्यक्रमात मी शिवराज सणस आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आयुर्वेद ही आपल्या देशानं जगाला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे असं मानलं जातं। या आयुर्वेदाबाबत अधिक माहिती आपल्याला देण्यासाठी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संशोधक आणि आयुर्वेदतज्ज्ञ वैद्य योगेश बेंडाळे आज आपल्याबरोबर आहेत। गेली 25 वर्ष आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार देशात आणि देशाबाहेर करण्याचं त्यांचं काम चालू आहे। केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाअंतर्गत सेंटर काउन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदिक सायन्सेस स्थायी वित्त समितीच्या सदस्यपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। आयुर्वेदाला आधुनिक संशोधनाची जोड देऊन हे शास्त्र अधिक प्रभावीपणे जगासमोर उलगडून दाखवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। अरब राष्ट्रे, अमेरिका, इंग्लंड, युरोप अशा जगभरातल्या बहुतांश भागात आयुर्वेद पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं आहे। आंतरराष्ट्रीय पातळीवर संशोधनाचं काम करत असताना जगभरातल्या हजारो रुग्णांच्या दुर्धर विकारांवर त्यांनी यशस्वी उपचार केले आहेत। त्यांनी संशोधित केलेल्या औषधांना 40 हून अधिक पेटंट मिळाले आहेत आणि दुर्धर रोगांवरील औषधांचा त्यात प्रामुख्यानं समावेश आहे। रुग्णांना दर्जेदार आयुर्वेदिक औषधांची निर्मिती करण्यासाठी वैद्य योगेश बेंडाळे यांनी आयुर्वेद रसायनी सुरू केली आहे। आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी 60 हून अधिक शोधनिबंध सादर केले आहेत। वैद्य योगेश बेंडाळे आज स्वतः आपल्याशी संवाद साधतायत। नमस्कार, स्वागत आहे आपलं या कार्यक्रमात।
नमस्कार।
मागील भागामध्ये आपण कॅन्सरच्या संशोधन संस्थेबद्दल माहिती दिलीत, तिथे होणाऱ्या अत्युच्च पातळीवरील पेशींवरील संशोधनाबद्दलची माहिती दिली आणि त्यातही स्वादुपिंडाच्या कर्करोगग्रस्त पेशी किंवा पॅनक्रिएटिक सेल लाईन्स यावर केलेल्या कामाबद्दल आपलं संशोधन हे अमेरिकेतील जागतिक परिषदेमध्ये सादर केल्याचंही आपण सांगितलं। तर हे संशोधन आपण नक्की कसं केलं?
पॅनक्रिएटिक कॅन्सरमधला सगळ्यात मोठा भाग म्हणजे जर रुग्ण प्रायमरी अवस्थेमध्ये असेल तर रसायू कॅन्सर क्लिनिकमध्ये शस्त्रक्रियेचा सल्ला दिला जातो। बहुतांशी व्हिपल्स नावाची शस्त्रक्रिया केली जाते आणि यानंतर मात्र हा आजार अत्यंत लवकर परत येतो असं दिसत असल्यामुळे ह्या आजारामध्ये हा आजार परत येण्यापासून प्रतिबंध करणे किंवा हा आजार परत येण्यास जास्तीत जास्त विलंब करणे हे चिकित्सेचं ध्येय असतं। तर ज्या रुग्णांमध्ये शस्त्रक्रिया शक्य नसते अशा रुग्णांना त्यांच्या कॅन्सरच्या गाठीचा वेग मंदावणे किंवा ती गाठ कमी करणे अशा स्वरूपाचे उद्दिष्ट असतात। याचबरोबर त्या रुग्णाच्या आयुष्याची प्रतही कशी सुधारेल आणि तो रुग्ण अधिकाधिक कसा जगेल ही सुद्धा मूलभूत उद्दिष्टे असतात। आमच्या संशोधन संस्थेचं वैशिष्ट्यच हे म्हणावं लागेल की रसायू कॅन्सर क्लिनिक किंवा आमच्या इतर संस्था या रुग्ण केंद्रित काम करतात तेव्हा रसायनी बायोलॉजिक्समध्ये केलं जाणारं संशोधन हे सुद्धा रुग्ण केंद्रितच असतं। तर यामध्ये रुग्णांना नक्की काय हवं आहे ती गोष्ट केंद्रस्थानी ठेवून पेशींवरील प्रयोगांची आखणी केली जाते। याकरिता मानवातील पॅनक्रिएटिक कॅन्सरच्या पेशींचा उपयोग होतो। ह्या पेशी आम्ही घेऊन त्याच्यावरती आयुर्वेदीय औषध की जे औषध रुग्णांमध्ये दैनंदिन वापरात आहे अशा औषधांबद्दल अधिकाधिक माहिती आपल्याला या पेशींच्या संशोधनातून मिळते का हा उलगडा करण्याकरता हे संशोधन असतं आणि यातून आपण अधिक मार्मिक किंवा सम्यक चिकित्सेची निवड करू शकतो का हा यातील महत्त्वाच्या उद्देशांपैकी एक होय। तर हे जे औषध आहे हे औषध आयुर्वेदीय पद्धतीने बनवलेलं आहे, याकरिता आम्हाला जागतिक पेटंट्सही मिळालेली आहेत आणि या औषधाचा पॅनक्रिएटिक कॅन्सरच्या सेल लाईन्सवरती अभ्यास केला गेला। मग त्यामध्ये कॅन्सरच्या पेशींचा विनाश या औषधाने होतो का, होत असेल तर तो कोणत्या पद्धतीने होतो ज्याला मेकॅनिझम ऑफ ॲक्शन म्हणूया, आणि केवळ पेशींवरील संशोधन करून आम्ही थांबलो नाही तर ज्याला आपण संशोधनातील थोडी हायर मॉडेल्स म्हणूया अशी YSM हे तंत्रज्ञान वापरून यावरही संशोधन केलं गेलं।
हे जे काही संशोधन आयुर्वेदिक औषधांवरती झालं, या संशोधनातून नेमके कोणते निष्कर्ष निघाले काय सांगाल आपण?
या संशोधनातून असा निष्कर्ष निघाला की पॅनक्रियाटिक कॅन्सरच्या पेशींची अनिर्बंध वाढ ही रोखण्यात आली. कॅन्सरच्या पेशींची संख्या कमी झाली आणि ही संख्या कमी होत असताना ह्या पेशींचा नैसर्गिक मृत्यू झाला, ही बाब इथं सगळ्यात महत्त्वाची नमूद करावी लागेल. आज जगामध्ये याला इनहिबिशन ऑफ PDL एक्सप्रेशन असं म्हटलं जातं. PDL म्हणजे प्रोग्रामड डेथ लिगँड, ह्याचं व्यक्तीकरण ह्या पेशी करत असतात. आणि कॅन्सरच्या पेशींना नैसर्गिक मृत्यू देण्यामध्ये या पाथवेचा सगळ्यात मोठा सहभाग आहे असं आंतरराष्ट्रीय स्तरावरती स्वीकारलं गेलं आहे. आधुनिक शास्त्रातही PDL-1 इनहिबिटर्स नावाने काही औषधं बाजारात उपलब्ध आहेत. बहुतेक वेळा ही औषधं भारतीयांच्या तुलनेमध्ये अत्यंतिक महाग तसंच मोठ्या प्रमाणावरती दुष्परिणाम देणारी अशीही समजली जातात. त्या तुलनेमध्ये या संशोधनाचं महत्त्व हे अधोरेखित होतं. तसंच कॅन्सरच्या रुग्णांचा मृत्यू हा तो कॅन्सर इतरत्र पसरल्याने होतो. या संशोधनामध्ये हेही निष्पन्न झालं की हे औषध कॅन्सरचा इतरत्र प्रसार रोखण्यास यशस्वी ठरलं. आणि इथं मला सांगायला खरोखर अभिमान वाटतो की या संशोधनाचा एक सगळ्यात मोठा निष्कर्ष असा म्हणावा लागेल की ह्या औषधाने शरीरातील चांगल्या पेशींवरती कोणत्याही स्वरूपाचे दुष्परिणाम दिसले नाहीत.
या संशोधनाचा रुग्णांना काय आणि कसा फायदा होईल?
सर्वप्रथम अत्यंत आधुनिक भाषेतही आयुर्वेद सांगता येऊ शकतो आणि जागतिक पातळीवरील अत्युच्च समजल्या जाणाऱ्या परिषदांमध्ये त्याचा स्वीकार होतो. ही गोष्ट केवळ रुग्णच नव्हे तर इतर शास्त्रातील चिकित्सकांना देखील समजण्यास मदत होईल. दुसरा महत्त्वाचा रुग्णांना होणारा फायदा म्हणजे आयुर्वेदाबद्दल आणि आयुर्वेदीय औषधांच्या सुरक्षिततेबद्दल त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल. तर यातून जे निष्कर्ष निघाले त्यामुळे पॅनक्रियाटिक कॅन्सरची वाढ नियंत्रित करण्यात आणि त्याद्वारे रुग्णाचं आयुष्यमान वाढण्यास मदत होईल. याचबरोबर आयुर्वेदीय चिकित्सा असल्याने आमचा नेहमीच फोकस हा रुग्णाच्या क्वालिटी ऑफ लाईफवरती किंवा आयुष्याची प्रत यावर राहिलेला आहे, तोही फायदा रुग्णांना यामुळे होईल. किंवा या आजाराबाबत आज उपलब्ध असणारी औषधे ज्या रुग्णांना आर्थिकदृष्ट्या परवडत नाहीत अशा रुग्णांना हा एक महत्त्वाचा पर्याय उपलब्ध होतो.
तर श्रोते हो, हे होते वैद्य योगेश बेंडाळे. स्वादुपिंडाच्या कर्करोगग्रस्त पेशी किंवा पॅनक्रियाटिक सेल लाईन्स यावर आपण केलेलं एक संशोधन जागतिक पातळीवर नामांकित जर्नलनं स्वीकारलेलं आहे. या संशोधनातून काय निष्कर्ष निघाले आणि त्याचा रुग्णांना कशा पद्धतीनं फायदा होणार आहे याची सविस्तर माहिती आजच्या भागामध्ये आपण दिलीत. आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.
नमस्कार.
कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. श्रोते हो, कर्करोग आणि दुर्धर रोगांवर होणाऱ्या आयुर्वेदिक उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य विचारा. आमचा फोन नंबर आहे 020-2453-2525 किंवा 2453-7149. फोन नंबर पुन्हा एकदा 020-2453-2525 किंवा 2453-7149. www.rasayucancerclinic.com या आमच्या वेबसाईटलाही अवश्य भेट द्या. तर श्रोते हो, पुन्हा आपली भेट याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते रसायू कॅन्सर क्लिनिक पुणे.